किती दमलात. अरे आता तर खरी तुमची कसोटी आहे. 283 पायऱ्या चढायच्या आहेत. पण घाबरू नका, डोलीची सुद्धा सोय आहे, पण ती वयस्कर मंडळींसाठी. आपल्याला काय झालं नाही का? चला चला मंदिरापाशी या आणि विहिरीचं थंड पाणी प्या. पुन्हा शक्ती येते की नाही बघा, चैतन्य वाटेल. हा लेण्याद्रीचा गिरिजात्मज, ही बुद्धकालीन लेणी. पुत्रप्राप्तीसाठी मातीचा पुतळा करून पार्वतीनं इथंच तप केलं. त्या मातीच्या पुतळ्याला चैतन्याचा स्पर्श झाला. कड्याच्या टोकावरची ही मूर्ती या भव्य लेण्यात कुणी साधू पुरुषाने कोरलेली. पूर्वी या मूर्तीवरती कवच होतं. डाव्या बाजूला वळवलेल्या मानेमुळे मूर्तीचा एकच डोळा आपल्याला दिसतो. गिरीकंदरी वास्तव्य करणारा हा विनायक जनसामान्यांचा आहे, म्हणूनच तुम्हाला इथं स्वतःला प्रत्यक्ष पूजा करण्याचा आनंद लुटता येईल. हा भव्य सभा मंडप 57 फूट लांब, 51 फूट रुंद आणि उंची सुद्धा नजरेत भरेल अशी. गणेश पुराणात ह्या स्थानाला जीर्णपूर म्हणतात. समोर वाहते ती कुकडी नदी आणि तिच्या काठावरचं ते जुन्नर गाव. शहरातल्या गजबजाटापासून दूर उंचावर शांत ठिकाणी यावं आणि भावसमाधी लावावी.
शिवरायाचे प्रिय दैवत तू, तुला नमस्कार,
तुला नमस्कार, तुला नमस्कार, नमस्कार.
स्वयं ज्योतिचे दर्शन देता करसी तू उद्धार,
तुला नमस्कार, तुला नमस्कार, नमस्कार.
मुनी जन गोडून करते करती नमस्कार,
तुला नमस्कार, तुला नमस्कार, नमस्कार.
करूया जय जयकार,
तुला नमस्कार, तुला नमस्कार,
नमस्कार.
बत तू तुला नमस्कार है,
तुला नमस्कार है, तुला नमस्कार है।